काम कृपया सराई ओळीतच पुढे सरकून घ्यावं. अध्याय 8वा श्लोक 13वा. त्रिभीर गुणमयैर भावैर एभिहि सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. परी उदकी झाली बाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी का वायाची आभाळी आकाश लोपे. हागा स्वप्न लटिके म्हणोये परी निद्रावशे बाणले होये तव आठवू काय देत आहे आपण पेया. हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे तेणे देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काई. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैसी. म्हणूनी भूते माते नेणती माझीच परी मी नव्हती. जैसी जळींची जळी न विरती मुक्ता फळे. पै पृथ्वीचा घटू किजे सवेची पृथ्वीसी मिळे तरी मेळविजे. एरवी तोची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय. तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव परी माया योगे जीव दशे आले. म्हणोनी माझेची मी नव्हती माझेची मज नोळखती. अहम ममता भ्रांती विषयांध झाले.
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूप महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.
किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। नव्या अध्यायातला 33वा श्लोक आपला चाललेला आहे। खरं म्हणजे विषय असा आहे की माझ्या आश्रयाला येणारा पापयोनी अथवा स्त्रिया वैश्य शूद्र परमगतीला प्राप्त होतात, तर एवढं असलं तर पुण्य पावन असे ब्राह्मण आणि भक्त असणारे क्षत्रिय हे प्राप्त होतील याचा शंका नाही। भगवंतांनी आपल्या सगुणाला उद्देशून हे उद्गार काढलेले आहेत, श्रीकृष्णाला उद्देशून हे उद्गार काढलेले आहेत। माझ्या आश्रयाला येणारे पाहे पा भक्तीचे नि आथिलेपणे दैती देवा आणिले उणे माझे नृसिंहत्व लेणे जयाचिये महिमे तो प्रल्हादुगा मज साठी घेता बहुते संकटे सदा किरीटी काजे मिया द्यावे ते गोष्टी तयाचिया जोडे एरवी दैत्य कुळ साचो कारे परी इंद्रही सरी न लाहे उपरे म्हणोनी भक्ती गा एथ सरे जाती अप्रमाण। प्रल्हादानी माझा छंद घेतला असं भगवंत माझ्या आश्रयाला आला, तो कोणत्या कुळात जन्माला आलेला होता? दानव कुळात, ते जाती अप्रमाण। कुळ जाती वर्ण हे आघवे चिगा अकारण एथ अर्जुना माझे पण सार्थक एक। कुळ जाती वर्ण हे लक्षात न घेता माझे पण ज्याला प्राप्त झालेला आहे, माझे पण याचा अर्थ मी आणि माझं प्रेम याच्यामध्ये जो जडून गेलेला आहे त्यामुळेच त्याचं सार्थक होतं। तोच नियम ब्राह्मण आणि राजर्षी यांना लागू, ते काही कोणी वेगळे नाहीत। अट एकच आहे, ते माझे पण त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे। ते जर असेल तर तेची भलतेने भावे मन मज आतू येते होवावे आले तरी आघवे मागील वावो। आणि भगवंतांनी सांगितलं की वालभाचे नि व्याजे तिया व्रजांगनांची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप नव्हती ना तरी भयाचे नि मिसे माते न पविजेची काय कंसे की अखंड वैर वशे चैद्यादिकी शिशुपाल इत्यादी अगा सोयरेपणेची पांडवा माझे सायुज्य यादवा की ममत्वे वसुदेवादिका सकळा। पती भावानी व्रजामधल्या स्त्रिया माझ्या जवळ आल्या, मला येऊन मिळाल्यानंतर माझं स्वरूप होऊन गेल्या, भयाच्या मिशानी कंस माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला आणि माझ्याशी अखंड वैर मांडलेला शिशुपाल। शिशुपालाची अशी हकीकत सांगतात की तो जन्माला आला तेव्हा त्याच्या कपाळावर एक डोळा होता, तो डोळा पाहू शकत नव्हता पण एक विचित्र असं रूप त्यामुळे त्याला लाभलेलं होतं, कुरूप। आणि एका ऋषींनी असं सांगितलं की ज्याच्या दर्शनाने ज्यांनी याला पाहिल्यानंतर हा डोळा गळून पडेल त्याच्या आईला मोठी काळजी निर्माण झाली की असा अभद्र आणि विचित्र अशुभ दर्शनाचा असा मुलगा आपल्याला जन्माला आला. हा शिशुपाल नंतर फार मोठा योद्धा झाला, जरासंधाचा अनुयायी झाला. भगवंतांच्या आत्याचा हा मुलगा, जे नातं पांडवांशी तेच शिशुपालाशी होतं. आत्याच्या मुलाला पाहण्यासाठी म्हणून भगवंत गेले असताना त्यांच्या दर्शनाने याचा डोळा गळून पडला. तेव्हा आत्याला असं समजलं की आपल्या मुलाचा आणि असंही सांगितलेलं होतं की ज्याच्या दर्शनाने याचा डोळा गळून पडेल हा दिसायला चांगला होईल पण त्याच्या हातून याचा मृत्यू देखील होईल, हा अभद्रच आहे. तेव्हा आत्या भगवंतांना म्हणायला लागली की माझ्या या बाळाला तू मारू नको. या बाळाला मारण्याचं कारण काय होतं श्रीकृष्णांना? ते तर लहान मूल होतं. तेव्हा त्याची समजूत काढण्यासाठी म्हणाले की तू काही काळजी करू नको, याचे 100 अपराध मी पोटात झाले, 100 अपराध हा करेल तरी देखील मी याला मारणार नाही. असं सोयरे नातेवाईकांमध्ये झालेली चर्चा आणि हा शिशुपाल खरंच भगवंतांच्या आत्यंतिक विरोधात गेला. सतत भगवंतांचा पाण उतारा करणं हेच त्याचं कर्तव्य होऊन बसलं. स्वतः राजा असताना जरासंधाचा सेनापती म्हणून घेत असे, अतिशय ताकदवान अखंड वैर भगवंतांशी त्यांनी मांडलं. तसेच पांडव सोयरे होते तसाच शिशुपाल सोयरा होता, पण पांडव मित्र झाले आणि शिशुपाल त्याच नात्याचा पण वैरी झाला. नारदा ध्रुवा अक्रूरा शुका हन सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा तैसाची गोपिकांसी कामे. गोपिकांना कामाच्या योगाने कंसा भय संभ्रमे येरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका आगामी एकुलाणीचे खागे. कोणी असेल तरी त्याची निर्वाण परमगती मीच आहे. मज येवो पाप भलते नि मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे, असं भगवंतांनी सांगून ठेवलं. पण भगवंतांशी भक्तीनी माम एव ये प्रपद्यंते, मला येऊन प्राप्त होतात. वैराची गोष्ट भगवंत जरी म्हणत असले तरी देखील ती उदाहरण आहेत, तो मार्ग अनुसरावा असा भगवंतांचाही काही सल्ला नाहीये. पण जर वैराच्या अंगानी का होईना, जर भगवंतांचे वेध लागले तर भगवंतांच्या स्वरूपाला प्राप्त होतो असं भगवंतांना म्हणायचंय. गोपिकासी कामे, पण हा भगवंतांचा सल्ला नाहीये. काम हा अखंड अनुसंधान प्राप्त झालं म्हणून त्या अनुसंधानापोटी आणि शुद्धाचं अनुसंधान प्राप्त झालं म्हणून ते म्हणून त्या गोपी देखील परमपदाला प्राप्त झाल्या. भगवंतांचा सल्ला भक्तीचा आहे. जे भक्तिभावानी माझ्या आश्रयाला येतात, माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्युः पापयोनयः, मग पाप योनी असला प्रल्हादासारखा दानव कुळातला, स्त्रिया हा वैश्या हा तथा शूद्र हा ते पियाती परांगतीम किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस तथा। या अशा प्रकारच्या भक्तीचं महात्म्य जे आहे संगतीचं, ही संगत निश्चित आपल्या ठिकाणी काय बदल करते, या संगतीमुळे निश्चित काय होतं, संतांची संगत, देहाची सगुणाची संगत, भगवंताची संगत, हे फार भगवंत जेव्हा अवतार चरित्र लीला चरित्र करत होते तेव्हा देखील हा भगवंत आहे असं फार थोडे जाणत होते। ऋषींपैकी देखील काही मोजके ऋषी जाणत होते की हा परमात्मा आहे, हा परब्रह्म आहे, व्यास व्यासांसारखे। संतांची संगत अथवा भगवंतांची संगत याचं जर वैशिष्ट्य, तर भगवंतांची संगत अत्यंत वेध लावत असे। ते जिथं जातील तिथं आनंद, अतिशय निश्चिंतता, समाधान, एक प्रकारचं काव्य नृत्य, अतिशय प्रासादिक असं वातावरण असं निर्माण होत असे। ते जिथं असतील तिथं, ते गोकुळात होते तोपर्यंत गोकुळाचे सगळे ग्रहच पालटलेले होते। काय बरं होत असेल भगवंतांच्या संगतीमध्ये असं निश्चित काय होत असेल। आपण स्वामीजींच्या सहवासाचा अनुभव घेतलेला आहे, काय होत असेल। जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, एकमेकांना पाहतात, आपण काही कमी व्यक्तींना आतापर्यंत पाहिलं स्वामीजींना पाहण्याच्या आधी, आपण व्यक्तीला पाहतो म्हणजे व्यक्तीचं रंगरूप पाहतो, शिक्षण पाहतो, त्याची पोझिशन काय असेल ती पाहतो, अशा अंगाने व्यक्ती आपल्याला दिसते। व्यक्ती जितकी सखोल असेल अंतःकरणामध्ये आणि तिचे गुण जितके खोलीचे असतील तितक्या खोलीने ती व्यक्ती आपल्याला भावते, हा आपला नेहमीचा अनुभव आहे। एक उथळ व्यक्ती तुमच्या जर संपर्कात आली तर तुम्हाला समजतं ही उथळ आहे, तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत कधी, जेव्हा उथळ व्यक्ती तुमच्या समोर आली समजतं। जरी तुम्ही बाह्यत रंगरूप वर्ण आकार पद प्रतिष्ठा पैसा असं पाहत असाल तरी उथळ आहे हे समजतं, कामी आहे हे समजतं, लोभी आहे हे समजतं, शांत आहे हेही समजतं, प्रेमळ आहे हे समजतं, निस्वार्थी आहे हे समजतं, सांगायला लागत नाही, समजतं, हळूहळू समजतं। संतांच्या संगतीची गंमत अशी आहे की संतांच्या संगतीमध्ये त्यांचे आतले जे भाव आहेत, आतले जे गुण आहेत, त्या गुणांचा स्पर्श तुमच्या मनाला बुद्धीला अंतःकरणाला होतो। एवढंच नव्हे, हा एवढा स्पर्श तर एकमेकांच्या सहवासात, आम्हाला एक शिक्षक होते त्यांचं ज्ञान इतकं सखोल होतं, ते जर शिकवायला लागले तर समजायचं किती सखोल ज्ञान आहे। त्यावेळेला 11वी मॅट्रिक होतं तेव्हा स्पेशल अंकगणित, स्पेशल भूमिती, स्पेशल बीजगणित असे विषय असायचे। शास्त्रामध्ये देखील एक जनरल सायन्स होतं, फिजिक्स केमिस्ट्री असं, त्याच्या व्यतिरिक्त स्पेशल केमिस्ट्री, स्पेशल फिजिक्स असे विषय होते। एक इंग्रजी होता तर एक स्पेशल इंग्लिश असं विषय होता. फार कमी लोक असे विषय घ्यायचे. शाळेत थोडी मुलं असायची. याच्यातला कोणताही विषय ते शिकू शकायचे. ते भाषा विषय देखील शिकू शकायचे आणि शास्त्र विषय देखील शिकू शकायचे. गणितही शिकू शकायचे. पण त्यांच्या सान्निध्यात जर आलं तर त्यांचं ज्ञान असं समजलं जरी नाही तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाची सखोलता निश्चित स्पर्श करत असे, समजत असे, समोरची व्यक्ती नम्र होत असे. हे समजतं तुमच्या बुद्धीला, तुमच्या मनाला. व्यक्ती असाधारण जर असेल, विशेष असेल, तर त्या विशेष व्यक्तिमत्वाचा स्पर्श तुमचं मन, बुद्धी, अंतःकरण घ्यायला समर्थ असतं. पण संत जर भेटले तर संतांचा स्पर्श नुसत्या मना बुद्धीला आणि अंतःकरणाला होत नाही, तुमच्या जाणीवेला त्यांचा स्पर्श होतो. ते ज्या परम जाणीवेमध्ये असतात, ते ज्या परम तत्वाच्या ठिकाणी समरस होऊन गेलेले असतात, तिथून तुमच्या आत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं हृदयाच्या देखील जीवाला स्पर्श होतो. आणि हा स्पर्श मोठा आनंददायी असतो. म्हणून उत्साह निर्माण होत असे जेव्हा श्रीकृष्ण भेटत असत, तेव्हा प्रेम निर्माण होत असे, आनंद सर्वत्र पसरत असे, अत्यंत निश्चिंतता होत असे. जी काही सांसारिक दुःख असतील ती सगळी दुःख गोपींची बाजूला पडत असत आणि नंतरही त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्वांची बाजूला पडत असत. हे त्यांच्या संगतीचं वैशिष्ट्य होतं. प्रभू रामचंद्रांच्या संगतीचं देखील हे वैशिष्ट्य होतं. जेव्हा सुग्रीवानी प्रथम रामचंद्रांना पाहिलं तेव्हा रामचंद्रांचा स्पर्श अंतर्बाह्य जणू झाला असं सुग्रीवाला वाटलं. हा स्पर्श जीवाच्या ठिकाणी होतो, अस्तित्वाच्या ठिकाणी होतो. संतांची जी संगत धरायची ती संगत देखील ते तुमच्या अस्तित्वाला उद्देशून बोलत असतात. तुमच्या जाणीवेशी ते बोलत असतात, मनाशी नाही, बुद्धीशी नाही. आणि जर तुमच्यामध्ये थोडीही तरलता असेल तर तुम्हाला तुमच्या आत काहीतरी हल्ल्यासारखं झाल्याखेरीज राहत नाही. तिथं त्यांचा स्पर्श होतो. श्रीकृष्णांना भजायचं म्हणजे श्रीकृष्णांवर प्रेम करायचं. आणि मग पुढे श्रीकृष्ण जे सांगतात तशा प्रकारे वर्तनही करायला सुरुवात करायची. श्रीकृष्णांची जीवनातली तत्व स्वीकारायची. भजस्व मामचा अर्थ काय, माम ही पार्थ व्यपाश्रित्यचा अर्थ काय, त्यांचा आश्रय धरायचा म्हणजे त्यांच्या विचारांचाही आश्रय धरायचा. पण त्यांचा स्पर्शच इतका जबरदस्त असतो, इतका ढवळून काढणारा असतो की तुमचं मन सहजच त्यांचे विचार स्वीकारतं. ते तुमच्या मनात घर करून राहतात, त्यांचे विचार घर करून राहतात, बुद्धीमध्ये देखील त्यांची शिकवण घर करून राहते. या महिन्याची मध्यवर्ती कल्पना शरणागती आहे. तिथं पाटी आपण लावली. या काही नुसत्या पाट्या लावण्यासाठी नाहीये. संतांची जर संगत धरली तर त्या संगतीचा तुमच्या जाणीवेवर परिणाम होणं आवश्यक आहे, होतो. त्या जाणीवेकडे सतत लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे. त्यांच्यामुळे मनात झालेला बदल बुद्धीत आणि निश्चयात नाही तर त्यांच्यामुळे तुमच्या जाणीव शक्तीला स्पर्श होतो. त्या स्पर्शाचं स्वरूप हे आनंदाचं असतं, सुखाचं असतं. आणि त्यानंतर जर काही होत असेल तर त्यांच्याविषयी आणि त्यांच्या शिकवणीविषयी अत्यंतिक प्रेम दाटून येतं. कोणीही सांगेल आणि त्याच्याकडे जाऊन शिकायला आणि त्याचं ऐकायला आपण एवढे परतंत्र नाही आहोत. याचं कारण प्रत्येकाविषयी, प्रत्येकाच्या ठिकाणी स्वतःच्या बुद्धीविषयी, स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी खरंच विशिष्ट कल्पना असते. सहजासहजी कोणी कोणाचं ऐकत नाही, पण ज्यांना असा स्पर्श होतो त्या स्पर्शाची दुसरी बाजू म्हणजे त्यांच्या देहाबद्दल देखील अत्यंतिक प्रेम निर्माण होतं, त्यांच्या सहवासाबद्दल अत्यंतिक प्रेम निर्माण होतं. जनासी वाटे हा असावा, सर्व काळ नित्य नवा, असं समर्थ म्हणतात. सगळ्यांना असं वाटतं की हा असावा आणि आपल्या जवळ असावा, त्याचा सहवास नेहमी नित्य नवीन असा वाटत राहतो. आणि मग असं घडायला सुरुवात होतं की त्यांच्याविषयी अत्यंतिक प्रेम निर्माण होतं. इतकं प्रेम निर्माण होतं की त्यांच्याकरता काहीही करू अशी भूमिका होते. मग ते सांगतील तसं करू अशी भूमिका होते. मग साधनेविषयी देखील प्रेम निर्माण होतं. म्हणून जाणीवेला जर स्पर्श झाला तर त्याचा परिणाम हा प्रेमामध्ये होतो. प्रेमाची भावना निर्माण होते. या भावनेची देखील दोन रूप असतात. एक म्हणजे संतानविषयी अत्यंतिक प्रेम, हे पहिलं रूप. स्वामीजींच्या दुकानाला सुट्टी असायची सोमवारी आणि ते अंबुताईंकडं दासबोधाचं प्रवचन करायचे. तेव्हा मी चिंचवड ब्रँचला आमच्या बँकेच्या तिथून लवकर निघण्याचा प्रयत्न करायचा आणि नुसते ते दिसले तरी देखील पुष्कळ झालं. प्रवचन ऐकलं असं नाही असं व्हायचं. कधी कधी यायला जर उशीर झाला तर ते गेलेले असायचे. लोक बाहेर पडत असायचे, स्वामीजी गेलेले असायचे, तर ते ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्याने सायकलवरून जाऊन माग काढायचा, कुठं दिसतायत आणि पाठमोरे दिसले तरी आनंद व्हायचा. अशा प्रकारे प्राप्त पुरुषांविषयी अत्यंतिक प्रेम निर्माण होतं. त्यांना पाहावं, त्यांना ऐकावं, त्यांच्या संगतीत राहावं असं वाटायला सुरुवात होते. ही त्याची एक बाजू झाली. आणि दुसरी बाजू त्याची अशी आहे की ते सांगतील ते करावं अशा प्रकारचा निश्चय निर्माण होतो. अशा प्रकारची बुद्धी तयार होते. म्हणून मग ते ध्यान करायला सांगतात म्हणून ध्यानाला बसायचं, ते नाम घ्यायला सांगतात नाम घ्यायचं. त्यांना ज्ञानेश्वरी आवडते, आपल्यालाही ज्ञानेश्वरी आवडली पाहिजे असं होऊन जात. श्रीकृष्णांच्या बाबत हेच घडलं. आणि प्रेमाने त्यांचं दर्शन, त्यांचं स्पर्शन ही सगुण रूपाची बाजू आणि साधना, या साधनेनी आंतरचक्षू अजून उघडायला सुरुवात होते. ज्या जाणीवेचा स्पर्श त्यांचा होत असे त्या जाणीवेपर्यंत पोचण्याची कला आपल्या आत पोचण्याची कला प्राप्त होत असे, हळूहळू नाम घेता घेता शांत वाटणं, ध्यान करता करता निस्तरंगता प्राप्त होणं, शांत वाटणं, प्रवचन ऐकता ऐकता देखील कधी कधी उन्मनी अवस्था प्राप्त होणं, भजन म्हणता म्हणता डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होणं, वृत्ती आत वळणं, अंतर्मुख होणं आणि अतिशय शांत अथवा समाधान असं वारंवार अनुभवाला येणं. आणि यातून समर्पण निर्माण होतं, यातून शरणागती निर्माण होते. जे आपल्याला खूप आवडत असतात आणि ज्यांचं जे आवडतात म्हणून त्यांचं जे शिकवणं आहे तेही आवडायला सुरुवात होते, त्याबाबत शरणागती निर्माण होते. नुसतं आवडणं आणि प्रेम, नुसतं जाणीवेला स्पर्श आणि प्रेम इथपर्यंत राहत नाहीत गोष्टी, तर त्यांच्या ठिकाणी पूर्ण भावानी शरणागतता प्राप्त होते. जणू आपल्या अर्जुनाने कसे रथाचे घोड्यांचे लगाम भगवंतांच्या हातात दिले, तसे आपल्या आयुष्याचे सगळे सगळी सूत्र त्यांच्या हातात असावीत अशा प्रकारचा भाव, समर्पणाचा भाव निर्माण होतो. ते करतील ते, सुख आलं तरी त्यांच्या इच्छेने, दुःख आलं तरी त्यांच्या इच्छेने, अडचणी आल्या तरी देखील ते बघून घेतील. अशा प्रकारचं एक समर्पण निर्माण होतं, शरणागती निर्माण होते आणि ती ही शरणागती आहे. आपल्या सगळ्या मध्यवर्ती कल्पनांमध्ये सगुणाचं साहचर्य गृहित धरून मग मध्यवर्ती कल्पना आहेत. ही शरणागती जशी जशी सघन आणि सखोल होत जाईल आणि जाते, तसे तसे आपण परम जाणीवेला प्राप्त होतो. आपल्याच ज्या ठिकाणी खरा त्यांचा निवास असतो त्या ठिकाणी आपण येऊन पोचतो, त्या ठिकाणी आपण जातो. आणि हे सगळं घडत असताना अखंड त्यांच्या देहाचं साहचर्य आहेच, त्यांच्या विचारांचं साहचर्य आहेच, प्रेम आहेच, शरणागती आहेच आणि आत्मज्ञान ही प्राप्त व्हायला सुरुवात होते. हे ते आहे माम, काय काय श्लोक आहे, माम ही पार्थ व्यपाश्रित्य, माझ्या आश्रयाला येणारा पापयोनी स्त्रिया वैश्य शूद्र ते पी याती परांगती. नुसती संगत आणि परमगती असं नाहीये, जो संगत धरतो आणि त्या संगतीतून काही मिळवत नाही तो कसा परमगतीला जाईल. कुठेतरी ही प्रक्रिया घडली पाहिजे तर परमगती निश्चितच आहे. आणि हे जर यांच्याबाबत घडतं तर किम पुनर्ब्राह्मणा हा पुण्या हा भक्ता राजर्षयस्तथा. तर पुण्यवान ब्राह्मण, वर्णामाजी छत्र चामर, स्वर्ग जयांचे अग्रहार, मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे, जे पृथ्वी तळींचे देव, जे तपोवतार सावयव, सकळ तीर्थासी दैव उदयले जे, त्यांच्याबाबतही हे घडणारच. पण ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्याबाबत हे घडणार नाहीये, ते भक्त राजर्षी आहेत म्हणून केवळ त्यांच्याबाबत हे घडणार नाहीये. तर माझ्या सहवासाने त्यांच्या जाणीवेला होणारा स्पर्श, त्यामुळे माझ्याबद्दल अत्यंत प्रेम निर्माण होणं आणि माझ्या उपदेशाबद्दलही प्रेम निर्माण होणं, त्याच्यातून शरणागती, समर्पण अधिक अधिक सघन सखोल गहन असा अंतर्यामी होणारा प्रवेश आणि परम जाणीवेला आपल्या आत तो जाऊन मिळणं अशी ती प्रक्रिया आहे. जेथ अखंड वसिजे यागी जे वेदांची वज्रांगी जयाचे नि दिठीची या उत्संगी मंगळ वाढे जयांची या आस्थेचे नि बोले सत्कर्म पाल्हाळी गेले संकल्पे सत्य जियाले जियांचे नि जयांचे निगा बोले अग्निसी आयुष्य जाहले म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले यांची या प्रीती मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग ओढवली वक्षस्थळाची वाकती चरण रजा अजूनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी जयांचा कोप सुभटा काळाग्नी रुद्राचा वसवटा जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण. हे आधीच जे ते वर्णन भगवंताला जर तो प्राप्त झाला तर सार्थ होईल. आता माते पावती हे कवण समर्थावे पाहे पा चंदनाचे नि अंगा निळे शिवतिले निंब होते जे जवळे. मागच्या वेळेला हे निरूपण सगळं झालेलं आहे. तीही निर्जीवी ही देवांची निडळे बैसणी केली चंदनाच्या अंगावरून येणाऱ्या वाऱ्यांनी कडुलिंब देखील चंदनाच्या वासाला प्राप्त होतो आणि तो जर उगाळला घासला तर देवांच्या कपाळावर जाऊन बसतो. मग तो चंदनू तेथ न पवे मग चंदन देवाच्या कपाळावर जाऊन बसणार नाही असं कसं म्हणता येईल. तो बसला तर आश्चर्य काय. ऐसे मनी कैसे निधरावे अथवा पाटला हे समर्थावे तेव्हा काही साच. वहाळ वोहळ देखील समुद्राशी एकरूप झाल्यावर समुद्र होतील. मग गंगा गंगा तर समुद्राला मिळाल्यावर समुद्र होणारच होणार कोणीही होणार. जेथ निबवील ऐसिया आशा हरे चंद्रमा आधा ऐसा वाही जात असे शिरसा निरंतर तेथ निवविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळा तो चंदनू केवी अवलीळा सर्वांगी न बैसे. अर्धी चंद्रकोर कुठेतरी शांत करे म्हणून भगवंतांनी आपल्या माथ्यावर घेतली शंकरांनी आणि निरंतर आपल्या डोक्यावर ठेवून धरली. तेथ नवी निवविता आणि सगळा निववणारा आणि परिपूर्ण सगळा अर्धी चंद्रकोरी सारखं अर्धा नाही सगळ्याच्या सगळा भगवंतांनी जर अंगावर लावून घेतला तो चंदनू केवी अवलीळा सर्वांगी न बैसे. का रथ्यो दिके जिएचिये कासे लागलिया समुद्र झाली अनाय असे ती ए गंगेसी काय अनारीसे गत्यंतर असे. म्हणून राजर्षिका ब्राह्मण जया गती मती मीची शरण्य तया त्रिशुद्धी मीची निर्वाण स्थिती ही मीची. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं. आता ज्ञानेश्वर महाराजांनी अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम याच्यात अनित्यम आणि असुखम असा हा लोक जो आहे पृथ्वीतल नाही का पृथ्वी तलाव नाही. मी माग पृथ्वी तलावावर असं म्हणायचो बर का. पृथ्वी तलावर असा हा अनित्य आणि असुख लोक त्या याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं भयंकर केलेला आहे. या लागी शत जर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत होवावे. या अनित्य आणि असुख अशा लोकांमध्ये ज्या नावेला शत जर्जर 100 ठिकाणी विदीर्ण झालेली आहे, भोक पडलेली आहेत, अशा नावेत निश्चिंतपणाने कसं काय पोहडू शकेल, कोणी बसू शकेल? पण संसारामध्ये जी निश्चिंतता आहे ती ज्ञानेश्वर महाराजांना तशी वाटते की 100 ठिकाणी भोक पडलेली नाव आणि त्याच्या ठिकाणी मस्त आराम करत एखाद्याने राहावं, बुडेल ती नाव आणि मरशील, त्याचा पत्ताही नाही. तसं या संसारामध्ये शत जर्जर अशा नावेत असल्यासारखं खरं म्हणजे आहे. कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी, शस्त्रांचा वर्षा होतो आहे आणि चिलखत वगैरे न घालता उघड्या अंगांनी कसं काय जावं? चिलखत हे साधनेसारखं आहे आणि चिलखत हे संतांच्या संगतीसारखं आहे. अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी वोडण, अंगावर दगड पडत असताना कुठतरी ते दगड अंगावर येऊ नयेत कान धर, रोगे दाटला आणि उदासपण वोखदेसी, रोग झालेला आहे आणि औषधाविषयी उदासीन, रोग वाढत जाईल ना. जेथ चहूकडे जळत वणवा तेथून न निगिजे केवी पांडवा, सगळीकडून आग लागलेली आहे, वणवा पेटलेला आहे आणि त्यात तिथून बाहेर का पडत नाहीये. तेवी लोका येऊन सोपद्रवा केवी न भजिजे माते, हा उपद्रवकारी असा मृत्यूलोक, लोका येऊन सोपद्रवा दुःखरूप मृत्यू जिथं आहे असा केवी न भजिजे माते, माझं का म्हणून भजन करत नसतील असं भगवंत म्हणतात. अगा माते न भजावया लागी कवण बळपा आपुलिया अंगी, मी कोणी आहे? परमात्मा भगवंत याला न मानण्या एवढा हा शक्तिशाली आहे असं समजतो, कुठून आणलं एवढं बळ? अगा माते न भजावया लागी कवण बळपा आपुली अंगी, कोणतं बळ आहे बरं? काही घरी की भोगी निश्चिंती केली, असे कोणते भोग आहेत की जेणेकरून निश्चिंत होतो आहे? ना तरी विद्या की वयसा, कशाचा आधार वाटतो आहे? विद्येचा. आचार्य काशीच्या घाटावरून जात असताना एक वृद्ध ब्राह्मण देवाहा देवौ देवाहा प्रथमा अशा प्रकारे संस्कृतचे पाठ म्हणत होता, घोकंपट्टी करत होता. या विद्येचा उपयोग काय असं आचार्यांच्या मनात आलं. आचार्यांनी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते असं त्याला उद्देशून म्हटलं. अरे मूर्खा, हा पाठ काही तुला अंतकाळी सोडवायला येणार आहे? मान हलतीये तुझी, डोकं हलतंय मानेवर खांद्यावर, दात पडलेत आणि संस्कृतचं व्याकरण पाठ करतोयस, कोणत्या विद्येचा भरोसा धरतोयस? ना तरी विद्या की वयसा यया प्राणी असी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कोण. का वयामुळं भजू नये असं वाटतंय, तरुण आहे म्हणून भजू नये असं वाटतंय की काय? कोणत्या अशा वयामुळं वाटत आहे? वय निघून जातं, वय पुढं जातं हे समजत नाही. आता आता आपण कॉलेजमध्ये होतो असं आठवत असेपर्यंत चाळीशी येते. कुठला तरुण राहिलास तू? मला न भजण्यासाठी कोणतं बळ आपल्या अंगात आहे, धरून ठेवलेलं आहे? संसारामध्ये एक एक धक्का पुरतो. मोठे मोठे स्वतःला शहाणे समजणारे आणि आपल्यासारखा सुखी कोणी नाही असं समजणारे एक धक्का पुरतो. कधीही दुःख वाट्याला येऊ नयेत. एकुलता एक मुलगा जातो, कधीही होऊ नये पण होऊ शकत. पती जातो, पत्नी जाते, नैसर्गिक संकट येतात. एका रात्रीत होत्याचं नव्हतं होतं. कोणतं बळ आणलेलं आहे, कोणत्या बळाच्या भरोशावर आहे हे दिसत आहे. ही परिस्थिती ही कायम राहील असं वाटतंय म्हणून ते तुला बळ वाटतंय की काय असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात. अगा माते न भजावया लागी कवण बळ पाहुली अंगी. सगळं चांगलं आहे तर स्मृती भ्रंश होतो. आठवेन असं होतं, आपल्या केंद्रात येणाऱ्या एक भगिनी, मला त्यांचा फोन आला होता. त्या आता परगावी असतात, त्यांचा मुलगा डॉक्टर आहे पुण्यातच. त्याला एक ऍक्सिडेंट झाला, डोक्याला लागलं तर त्याची स्मृती गेली. मोठ्या कष्टांनी 3 वर्षांनी त्याची स्मृती हळूहळू हळू परत आली. राहळकर राम मंदिरात कधी कधी त्याच ओपीडी संपली की प्रवचनाला येत असे. तरी अजून कॉन्फिडन्स नाहीये असा असा काळ गेला आणि मग प्रॅक्टिस सुरू केली. तर परवा मागच्याच आठवड्यात त्यांचा फोन आला. त्या 4 महिने 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली त्या दुंदरला जाऊन राहिल्यात. माया अपार्टमेंटच्या जवळ राहत असत. त्या म्हणाल्या की परत त्याला ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या आधीच मेंदूवर म्हणजे आघात झालेला होता, त्याच्यातून सावरला. आता प्रॅक्टिस सुरू केली ती, पण आता त्याच्या वाणीवर परिणाम झालाय आणि बोलणं त्याचं इतकं संथ आणि असं काहीतरी वेगळं झालंय की तो काही नशापाणी करून आलाय की काय असं समोरच्याला वाटावं. अशा संथ आणि मंद हालचाली त्याच्या होऊन गेल्यात. त्यामुळं तो म्हणतो की पेशंटच्या समोर जायला लाज वाटते, पेशंटच हसतात मला. त्यामुळं त्याची प्रॅक्टिस सध्या बंद आहे. ही त्याचीच हकीकत नाही, कोणालाही हे होऊ शकतं. काय करायचं असा प्रश्न पडलाय. कारण हा एकुलता एक मुलगा तोच आता मिळवेन असा झालेला आहे. काही घरी की भोगी निश्चिंती केली. उत्तम घर आहे म्हणून निश्चिंत वाटतंय का जमीन जुमलाय म्हणून निश्चिंत वाटतंय का खूप चांगल्या भोग भोगतोय म्हणून निश्चिंत वाटतंय, कशामुळे निश्चिंत वाटतंय असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात. ना तरी विद्या का विद्येमुळे निश्चिंत वाटतंय. विद्या, वय आणि धन आणि मान या अशा गोष्टी आहेत की ज्यांनी आपण सुखी असल्याचा किंवा मोठे असल्याचा देखावा भरपूर करता येतो. प्रत्यक्ष जीवनाला त्याचा काही उपयोग म्हटलं तर नाही सुख समाधान शांतीच्या अंगाने. असे किती विद्यावान आहेत अथवा मान ज्यांना भरपूर आहे अशी मंडळी आहेत. घरात बायको बोलत नाही, मुलं बोलत नाहीत, एकांतवासाची शिक्षा असल्यासारखं राहायला लागतंय. सगळीकडे बाहेर सगळे लोक विचारतात आणि घरातच कोणी विचारत नाही. आणि तारुण्याचा देखील हे निसटून जाणार आहे, भरोसा ठेवण्यासारखं नाहीये. यया प्राणीयासी हा ऐसा मज न भजता भरवसा सुखाचा कोण. त्रि भोग्य जात जेतुले ते एका देहाची या निकिया लागले. जेवढं भोग्य जात आहे, डोळ्याचे विषय आहेत, कानाचे विषय आहेत, जिभेचे, खाण्याचे विषय आहेत, बोलण्याचे विषय आहेत, स्पर्शाचे विषय आहेत, भोग्यजात विषय, एकेका विषयाकरता आयुष्य कमी पडेल. नुसतं गाणं ऐकायचं म्हटलं तरी आयुष्यभर ऐकत राहतात. खायचं म्हटलं खवय्ये काही भरपूर, खाणं म्हटलं तरी देखील आयुष्याचं आयुष्य जातं. आज खाऊन आला तर पुढच्या आठवड्यात परत आठवण येते की बाहेर जाऊन खायला पाहिजे. ते एका देहाची या निकिया लागले. त्यांनी इंद्रियांना सुख मिळतं, इंद्रियांकरता ते सगळं आहे. आणि इथं देह तव असे पडिले काळाची आहे तोंडी. पण हा देहच काळाच्या तोंडात पडलेला आहे हे कुठं समजतंय? बाप दुःखाचे किरणे सुटले. देह काळाच्या तोंडात कसा पडलेला आहे, जो अगदी मरणशय्येवर आहे आणि तिथून बाहेर आलेला आहे, त्याला विचारा एकदा. ते डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं असावं की आता याचं काही खरं नाही, आणि तिथून परत घरी आला तेव्हा त्यावेळेला काय वाटत होतं, कोणता भोग आठवत होता? कोणतं शिक्षण आठवत होतं? कोणता पैसा तेव्हा आठवत होता? कोणता मान आठवत होता? काही आठवत नाही. मला एकाने सांगितलं की हार्ट अटॅक आला म्हणता म्हणता एक ऑफिस मधला जवळचा मित्र त्यांच्या होता बरोबर, त्यांनी ताबडतोब दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यांना. ते म्हणाले की आश्चर्य वाटलं, हृदयाच्या ठिकाणी दुखायला लागल्यावर मला काहीच आठवेना, घर, बायको, मुलं, मुलगी सगळ्याचं विस्मरण झालं एका क्षणात. फक्त आपण आठवत होतो, आपण आता राहतो का जातो, एवढी एकच गोष्ट आठवत होती. बाप दुःखाचे किरणे सुटले आणि मरणाचे भरे लोटले. ते मृत्यू लोकींची शेवटीले येणे जाहले हाट वेळे. ज्या वेळेला हे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन भयंकर आहे बर का, म्हणजे या सगळ्या इतकं सुंदर ज्यांनी लिहिलं ते अशा प्रकारचं देखील लिहू शकतात. म्हणजे जो माल आहे त्या मालामध्ये दुःखच भरलेलं आहे असा माल. ते आणि सगळीकडे त्यांनी लिहिलंय सुख भरलेला असेल असं माल, पण इथं लिहिलंय की बॉक्सेस तर आलेले आहेत पण दुःख भरून असे असा माल आलेला आहे. बाप दुःखाचे केणे सुटले आणि त्या मालाची दोरी सोडून टाकली आणि त्याच्यातून तो माल बाहेर पडायला सुरुवात झाली. जेथ मरणाचे भरे लोटले. मरणरूपी मापानी, म्हणजे प्रत्येक याचा शेवट, प्रत्येक दुःखाला, दुःखाच्या वेळेला एका जिजीविषयावरच आघात होत असतो. दुसऱ्याचा मृत्यू पाहिला तरी स्वतःच्या जगण्याच्या इच्छेवर देखील तो आघात असतो. एवढंच नव्हे तर तुमचं कोणतंही संकट असो तो तितका वरवरचा आघात नसतो, खरा जिजीविषयावर आघात असतो थोडा तरी। त्यामुळे पार वरपर्यंत जरी असलं तरी ते दुःख म्हणून जाणवत राहतं। मरणाच्या भरानी, मरणाच्या मापानी ते दुःख असं जसं पुढे लोटत राहावं, मिळवत राहावं, ते मृत्यू लोकींची शेवटीले येणे जाहले हाटवेळे, अशा बाजारामध्ये जिथं दुःखाचा माल आलेला आहे आणि मरणाचंच माप आहे आणि त्यांनी ते दुःख वाटलं जातं आहे, त्या ठिकाणी येणं घडलं कोणाचं आपलं, या बाजाराचा हा बाजार बंद होता होता अगदी त्याची वेळ संपतीये पण तुम्हाला तिथं पाठवलं गेलं, तुम्ही आलात तिथं। शेवटीले येणे जाहले हाटवेळे, या हाटामध्ये बाजारामध्ये अगदी शेवटी शेवटी शेवटच्या वेळात जणू तुम्ही येऊन पोचावात। आता सुखेसी जीविता कैची ग्राहिकी किजेल पंडुस होता, आता ग्राहिकी करण्यासाठी आलेला आहात, हवंय सुख, पण दुःखाचा सगळा माल आहे, सुखाची ग्राहिकी तुमची खरेदीदारी होणार कशी? काय राखोंडी फुंकिता दीपू लागे, बापरे। अगा इथं मी थांबतोय बर का, पण आता जरा ओव्या वाचतो पुढच्या। अगा विषाचे कांदे वाटूनी जो रसू घेईजे पिळूनी, तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे। तुम्ही काय वाटेल ते नाव दिलं म्हणून थोडेच अमर होणार आहात? देवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख, परिकाय की जे मूर्ख। ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडात माऊली, पण मूर्ख हा शब्द आला कुठेही ज्ञानेश्वरीत नाही बर का। न सेविता न सरे, पण इतकं सेवन करतो आहे की किती सेवन करू आणि किती नको असं त्याला झालेलं आहे। का शीस खांडूनी आपुले, पायींच्या खती बांधिले, तैसे मृत्यू लोकींचे भले आहे आगवे। म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल, कवणाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मागुरुकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 स्वामी जी स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संत की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम, काही निवेदन आहेत। आज संध्याकाळी श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळातर्फे युवा स्नेह हा कार्यक्रम गणेशपुरम येथे आयोजित करण्यात आला आहे। 25 ते 35 ह्या वयोगटातील साधक हा कार्यक्रम सादर करतील। कार्यक्रमाची वेळ आहे संध्याकाळी 6:30 ते 8, तरी सर्व साधकांना या कार्यक्रमासाठी सस्नेह निमंत्रण. पुढील रविवार पर्यंतच्या कार्यक्रमांमध्ये फक्त बुधवार व गुरुवार संध्याकाळी केंद्राला सुट्टी आहे, बाकी सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. भोगाव श्री साधकाश्रम येथील एप्रिल महिन्याच्या शिबिराची नावनोंदणी चालू आहे. 22, 23, 24 एप्रिल ह्या शिबिराच्या तारखा आहेत. इच्छुक साधकांनी सद्भक्त माधवराव साखरदांडे किंवा सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी यांना भेटावे. आठवड्यातून एकदा याप्रमाणे आज ज्यांचा नमस्काराचा वार आहे त्यांनी कृपया स्वामीजींना शांतपणे व रांगेतून नमस्कार करावे. निवेदन संपली.